आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देश आणि राज्यभरात आज रामनवमीचा उत्साह. अयोध्येत राम मंदिरात विशेष किरणोत्सव. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्ये भाजपा महानगर कार्यालयाचं भूमिपूजन. वक्फ सुधारणा विधेयक 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी. आणि बंजारा काशी पोहरादेवी या पवित्र स्थळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. आता सविस्तर बातम्या. आज प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणजेच रामनवमी देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे. अयोध्येतल्या राम मंदिरासह देशातल्या विविध ठिकाणच्या राम मंदिरांमध्ये 12:00 रामजन्म सोहळा साजरा झाला. जगाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येत भाविक येत आहेत. देशभरात ठिकठिकाणी भजन कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून गावागावांमधून शोभायात्रा देखील काढल्या जात आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रामनवमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. रामनवमी आपल्याला धर्म, न्याय आणि कर्तव्य भावनेची जाणीव करून देते, असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. तर भगवान श्रीरामांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर रहावेत आणि आपल्याला मार्गदर्शन करत राहोत अशी इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली. राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रामनवमी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान राम हे केवळ एक पूजनीय देवता नाहीत तर एक राष्ट्रीय प्रतीक असून प्रभू श्रीराम यांना उपदेश केलेल्या मूल्यांचं पालन आणि जतन केलं पाहिजे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. गेल्या 10 वर्षात भारतानं आपली अर्थव्यवस्था दुपटीनं वाढवली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज तामिळनाडूत रामेश्वरम इथं मुद्रावरच्या उघडता येणाऱ्या पंबन रेल्वे पुलाच्या उद्घाटनासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते. गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारनं पायाभूत सुविधांसाठीची अर्थसंकल्पीय तरतूद 6 पटीनं वाढवल्याचं त्यांनी सांगितलं. देशात पायाभूत सुविधांचं वेगानं काम होत असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थितांसमोर मुंबईतील अटल सेतूसह देशभरात उभारलेल्या पुलांची उदाहरणं मांडली. पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन झालेल्या पंबन रेल्वे पुलाच्या उभारणीसाठी 550 कोटी रुपयांचा खर्च आला असून सांध्यांचं जोडणी तंत्र वापरून हा पूल उभारला आहे. या नव्या रेल्वे पुलामुळे रामेश्वरमची चेन्नईसोबतची दळणवळणीय जोडणी सुधारेल आणि प्रवासी आणि मालवाहतुकीसह पर्यटन क्षेत्रालाही लाभ होईल असं ते म्हणाले. भारतीय जनता पार्टी आज आपला 46वा स्थापना दिन साजरा करत आहे. यानिमित्त वरिष्ठ भाजप नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देताना देशाच्या प्रगतीसाठी अतुलनीय समर्पणाचा संकल्प करत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्याचं आवाहन केलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांनीही पक्ष स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्ये महाल परिसरातील टिळक पुतळ्याजवळच्या भाजपा महानगर कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. याप्रसंगी गडकरी यांनी 1980 स्थापन झालेल्या भाजपच्या प्रवासाचा धांडोळा उपस्थितांसमोर मांडला.
पाहता पाहता 44 वर्षाचा हा इतिहास हा अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टींच्या स्मृतींचा इतिहास आहे. पक्षाला अनेक संकटातून जावं लागलं, अनेक वेळा संघर्ष करावा लागला आणि त्या सगळ्यांमधून ताळून सुलाखून उत्तम यश मिळवून आज आपण चांगल्या स्थितीमध्ये आहोत. आज खऱ्या अर्थाने आपण सर्वव्यापी, शक्तिशाली आणि जगातली सगळ्यात मोठा राजकीय पक्ष म्हणून आज आपल्याला मान्यता मिळालेली आहे. हा जो पक्ष आहे हा व्यक्ती परिवाराचा पक्ष नाहीये, हा विचाराधिष्ठित पक्ष आहे.
याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की 25 वर्ष या महानगर कार्यालयासाठी नागपूर भाजपच्या कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्न केले. या कार्यालयाला आपण 5 लाख रुपये देणगी एक कार्यकर्ता म्हणून देत आहोत, अशीच मदत सर्व कार्यकर्त्यांनी करावी असं आवाहनही त्यांनी केलं. अयोध्येतल्या राम मंदिरात आज दुपारी 12:00 विशेष किरणोत्सव साजरा करण्यात आला. रामललाच्या कपाळावर सूर्याच्या किरणांनी टिळक लावल्यानंतर श्रीरामांना 56 भोग अर्थात नैवेद्य दाखवण्यात आला. राम जन्मोत्सवानिमित्त जगाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येत आलेल्या भाविकांवर ड्रोनच्या सहाय्यानं शरयू नदीतल्या पाण्याचा शिडकावा करण्यात आला. याशिवाय आज संध्याकाळी मंदिरात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्त आज नागपुरात श्री पोद्दारेश्वर राम मंदिरातून श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा काढण्यात आली. मंदिराच्या प्रांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रभू श्रीराम सीतामाता आणि लक्ष्मणाच्या मूर्तींचं प्रथम पूजन करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सर्वपक्षीय आमदारांच्या हस्ते श्रीराम पंचायतनाचं पूजन करण्यात आलं. यानंतर शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. या शोभायात्रेत 90 आकर्षक चित्ररथ सहभागी झाले होते. यात स्केटिंग पथक, प्रतिहारी दल, अश्वमेधाचा घोडा, शंखनाद दल, भजन मंडळी, आदिवासी नृत्य, रामायण मंडळ, राम संकीर्तन दल, जस गायन आदींसह बाकी बिहारी दर्शन, महालक्ष्मी जगदंबा कोराडी दर्शन, पंचमुखी हनुमान, भक्तिलीन हनुमान हे प्रमुख चित्ररथ भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरले. चित्ररथ पाहण्यासाठी नागरिकांनी आपल्या चिमुकल्यांसह शोभायात्रेच्या मार्गांवर गर्दी केली होती. शोभायात्रेच्या मार्गात भाविकांसाठी विविध संस्था आणि संघटनांनी महाप्रसाद आदींचं वितरण केलं. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली तालुक्यातलं सादागड हेटी हे गाव राज्यातलं पहिलं आदिवासी सौरग्राम ठरलं आहे. केवळ 20 दिवसात सर्व अडचणी दूर करून महावितरण जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद प्रशासनानं या गावात शून्य वीज बिल साध्य केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेतील प्रति किलोवॅट 30,000 रुपये अनुदानाचा लाभ घेत गावातील 19 घरांच्या छतावर प्रत्येकी 1 किलोवॅटचे सौर प्रकल्प आणि शाळेसाठी विना अनुदानित तत्वावर 1 किलोवॅटचा स्वतंत्र सौर प्रकल्प अशी एकंदर 20 किलोवॅट क्षमतेची सौर यंत्रणा बसवण्यात आली. त्यामुळे गावात दर महिन्याला सरासरी 2400 युनिटची वीज निर्मिती होणार आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 अॅनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. वक्फ सुधारणा विधेयक 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. गेल्या आठवड्यात लोकसभेत 288 विरुद्ध 232 मतांनी तर राज्यसभेत 128 विरुद्ध 95 मतांनी हे विधेयक मंजूर झालं होतं. वक्फ मालमत्ता व्यवस्थापनात असलेला पारदर्शकतेचा अभाव या नव्या कायद्यामुळे दूर होणार आहे. वक्फच्या नोंदीचं डिजिटायझेशन करणं, वक्फ मालमत्तांचं ऑडिट करणं, मालमत्तेचं सर्वेक्षण पूर्ण करणं हा या विधेयकाचा हेतू आहे. नव्या सुधारणेनुसार वक्फ बोर्डात मुस्लिम समुदायातल्या मागास घटकांना महिलांना प्रतिनिधित्व दिलं जाईल. तसंच केंद्रीकृत पोर्टलद्वारे वक्फ मालमत्तेचं व्यवस्थापन केलं जाईल. बंजारा समाजाचा इतिहास शौर्य, पराक्रम आणि त्यागाचा आहे. बंजारा काशी पोहरा देवी या पवित्र स्थळाच्या विकासासाठी राज्य शासनानं नंगारा भवन, संस्कृती परंपरेचं दर्शन घडवणारं संग्रहालय अशी अनेक कामं पूर्ण केली. इथली उर्वरित कामंही लवकरच पूर्ण केली जातील. निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. श्रीराम नवमी आणि संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा वाशिम जिल्ह्यातील बंजारा काशी पोहरादेवी इथं झाला. काही तांत्रिक अडचणींमुळे मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी पोहोचू शकले नाही, त्यामुळे त्यांनी कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात हैदराबाद इथं संध्याकाळी 7:30 सामना होणार आहे. काल चंदीगड इथं झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं पंजाब किंग्सचा 50 धावांनी पराभव केला, तर दिल्ली कॅपिटल्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 25 धावांनी पराभव केला. आज विदर्भात चंद्रपूर इथं 41.8 सेल्सिअस इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली, तर नागपुरात 40.2 सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आलं. चंद्रपूर आणि गडचिरोली इथं विजांच्या कडकडाटासह वादळी पर्जन्यमानाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देश आणि राज्यभरात आज रामनवमीचा उत्साह. अयोध्येत राम मंदिरात विशेष किरणोत्सव. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्ये भाजपा महानगर कार्यालयाचं भूमिपूजन. वक्फ सुधारणा विधेयक 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी आणि बंजारा काशी पोहरादेवी या पवित्र स्थळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.